ये नमः। पूजनीय स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातली ही गुरुपौर्णिमा, व्यास पूजनाचा हा मंगल दिन, स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा हा दिवस आणि त्यानिमित्ताने त्यांच्या हे प्रेम स्वरूप गुरुवर या दैवी चरित्राचा आज प्रकाशन सोहळा। परमपावन अशा त्रिवेणी संगमाचा हा अपूर्व विलक्षण असा कांचन योग। हृदयस्थ स्वामीजींना मनोमन वंदन करून त्यांचं पुण्यदायी स्मरण अंतःकरणात साठवत मी सौभाग्यवती अपर्णा करवंदे मंडळातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपल्या या सोहळ्याची सुरुवात स्वामी मकरंदनाथ विरचित हे प्रेम स्वरूप गुरुवर या अभंगाने होईल। हा अभंग सादर करणार आहे सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी।
सदस्य स्वरूप देवा।
आज गुरु पौर्णिमा आहे म्हणून हृदयात जागृत झालेले अष्टसात्विक भाव अश्रूंच्या रूपाने मुक्तपणे वाहू द्यायचे आणि त्या भावाश्रूंनी आपल्या स्वामीजींची गोजिरी सुकुमार पावलं प्रक्षालन करायची की आज स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे म्हणून या जाणीवेने हृदयाच्या तळापासून डोळ्यात जमा झालेले अश्रू माझ्या स्वामींना असा रडेपणा दुखी राहणं आवडत नाही या विचाराने ते दुःखाश्रू हलकेच गुपचूप पुसायचे हे आपल्या सर्वांसाठी कायमचं संभ्रमात टाकणारं अवघड आणि न सुटणारं कोडं होऊन बसलं आहे. ज्यांच्या नुसत्या स्मरणांनी पुण्याच्या राशी आपल्या पदरात साठवल्या जातात त्या स्वामीजींचं आज पुण्यस्मरण. कसे होते बरं आपले स्वामीजी? आळंदीहून पंढरीला आषाढ वारीला निघालेल्या वारकऱ्यासारखे, नाथ संप्रदायाची धुरा आपल्या समर्थ खांद्यांवर लिलया पेलणारे स्वामीजी प्रेम पंढरीचे आनंद निर्भर असे वारकरी होते. आपल्या मखमली हृदय पालखीमध्ये त्यांनी ज्ञानोबा, ज्ञानेश्वरी, प्रभू रामचंद्र आणि सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांची स्थापना केली होती. स्वामीजींच्या या अलौकिक वाटचालीत बरोबरीने पावलं टाकत त्यांना परिपूर्ण अशी साथ दिली ती मातोश्री सरलाताईंनी. स्वतःच्या इच्छा अपेक्षा यावर स्वेच्छेने आणि स्वखुशीने त्यांनी तुळशीपत्र ठेवलं. स्वामीजींचं चालणं सुखकर व्हावं यासाठी मायेची सावली मातोश्री सरलाताईंनी धरली. 1 ऑक्टोबर 1917 या दिवशी माऊलीचा एक लढीवाळ भक्त ज्ञानेश्वरीची ध्वजा गगनात उंच उभावण्यासाठी या पृथ्वीदलावर अवतरला आणि एक आनंदाचा हुंकार आळंदीच्या गाभाऱ्यात उमटला. काहीही न मागता आपले दोन्ही वरदहस्त उभारत ज्ञानोबांनी अंतःकरणापासून या महान अशा परमभागवताला आशीर्वाद दिले, शुभास्ते पंथानस संतु. आणि 1958 साली स्वामी माधवनाथांनी प्रारंभ केलेल्या स्वांत सुखाय अशा ज्ञानेश्वरीच्या निरूपणाने माऊलीचे हे आशीर्वाद सार्थ ठरले. अगदी सुरुवातीला या निरूपणाच्या एकमेव श्रोत्या या मातोश्री सरलाताई होत्या. स्वामीजींच्या निरूपणाचा हा प्रबोधन दीप हजारो साधकांच्या अंतःकरणातील अज्ञान तिमिराचा नाश करून ज्ञानज्योती उजळत राहिला. ज्ञानेश्वरी ही फक्त निरूपणापुरती मर्यादित न राहता त्यातील प्रत्येक ओवी स्वामीजींनी आपल्या शुद्ध आचरणाने सिद्ध केली. आनंदाची पालखी घेऊन निघालेला हा अनोखा सिद्ध योगी यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर असं आर्जवी आवाहन सर्वांना करत होता. कुणाला बोटाला धरून तर कुणा थकल्या भागलेला कडेवर उचलून घेत हा मस्ताना जोगी सोहमनाथाचं स्फुल्लिंग प्रत्येकाच्या अंतरात चेतवत होता. कुणाला आईचं वात्सल्य दान करून तर कुणाला पित्याचा खंबीर आधार देत पंढरीच्या सावळ्याचं जणू सगुण रूप लिहिलेला हा माधव भक्तिपंथाची मार्गक्रमणा करतच राहिला. श्रीकृष्णाच्या मुरलीनी वेढावलेली खिल्लार जशी चारा खायचा विसरून त्याच्या भोवती गोळा होत असत त्याप्रमाणे स्वामीजींच्या मृदू मधुर वाणीने सोहम मुरलीच्या मंजूळ सुरांनी भारावलेला साधकांचा मेळा त्यांच्या भोवती जमला. त्याला जात लिंग वर्ण संप्रदाय असं बंधन नव्हतं. स्वामीजींचं ज्यांच्यावर असीम पुत्रवत असं प्रेम होतं असे अनेक तरुण साधक या वारीत सामील झाले. पूजनीय स्वामी मकरंदनाथ हे यापैकीच एक नम्र आणि सेवाभावी असे शिष्योत्तम. स्वामीजींच्या या वारीत या आनंद पालखीचे भोई होण्याचं कार्य त्यांनी पत्करलं आणि समर्थपणे ते निभावलं देखील. अभंग गात हसत नाचत ही दिंडी वाटचाल करत होती. या सर्व प्रवासात स्वामीजींच्या देहाच्या कष्टांना तर सीमाच नव्हती. तरीही त्यांच्या प्रफुल्लित मुखकमलावरचं ते मोहक मंदस्मित आणि इवल्याच्या डोळ्यातून पाझरणारा अपार प्रेमाचा झरा कधी आटला नाही. प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव नाम आणि रूप लेऊनिया असं म्हणत ज्ञानेश्वरीतल्या शब्दाशब्दातलं मार्दव शांती दया करुणा आपल्या उदार आणि विशाल हृदयात साठवत प्रेमाने ओतप्रोत भरलेला हा हृदयकुंभ सर्व साधकांच्या ओंजळीत रिता करण्याचा जणू या महादेवाने दृढ संकल्प केला होता. आणि आश्चर्य असं की हजारो साधक या प्रेमवर्षावात नाहून तृप्त होऊनही प्रेमाचा हा अक्षय घडा, हा आनंद कलश कायमच उचंबळत राहिला. आपलं हे दैवी लीलाचरित्र साजरं करताना प्रत्येक अलौकिक गोष्टींचं स्वामीजींनी अत्युच्च शिखर गाठलं. त्याप्रमाणेच आयुष्यभर केलेली परमात्म्याची सेवा आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या चरणकमलांवर समर्पित करण्यासाठी त्यांनी प्रस्थानाचा दिवस निवडला, तो देखील गुरुपौर्णिमेचा. ज्या अधीरतेने ते ज्ञानोबांच्या पालखीची वाट बघायचे, त्याच अधीरतेने ज्ञानराया शेवट गोड करा असं त्यांना विनवत ते आपल्या ज्ञानाईच्या कुशीत विसावले. आपलं हे पुण्यश्लोक जीवन, आपला परमपवित्र देह त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणांवर समर्पित केला. 30 जुलै 1996 या दिवशी प्रेमाच्या गावाचा हा परोपकारी पांथस्थ पंढरी रायाला उरावरी भेटायला निघून गेला, तो जीवाच्या सार्थकतेने. स्वामीजींची ही कृतार्थ जीवनवारी मुक्कामी पोहोचली. प्रवासाला निघाल्यानंतर एकदाही मागे वळून न बघता निर्लिप्तपणे ते निघून गेले, अगदी आनंदाने आणि समाधानाने. झाले समाधान यासी ग्वाही माझे मन, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, असे धन्यतेचे उत्स्फूर्त उद्गार त्यांच्या लेखणीत उतरले. अतीव आनंदाने आयुष्याची भैरवी आळवणारे स्वामीजी सुचिरभूत होऊन आपल्या सद्गुरूंचं पूजन करून त्यांच्या चरणी विसावले. आता स्वामीजींना शोधायचं कुठे, तर पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने ते आपल्यात आहेत. माया अपार्टमेंट्समध्ये चैतन्य रूपाने त्यांचा वास आहे. त्यांच्या विविध ग्रंथांमध्ये ते आपल्याला गवसतील. आज त्यांचा जो चरित्र ग्रंथ प्रकाशित होणार आहे, हे प्रेम स्वरूप गुरुवर, त्यातून त्यांचं आदर्श चरित्र आपल्याला आनंदी जीवन जगण्याची कला शिकवत राहणार आहे. हा चरित्र ग्रंथ जसा स्वामीजींचा आहे, तसंच हे मातोश्री सरलाताईंचं देखील चरित्र आहे. या ग्रंथामधला मातोश्रींच्या जीवनावरचा समर्पिता हा अध्याय सद्भक्त वृंदाताईंनी लिहिला आहे. ती 1982 सालापासून स्वामीजींकडे येते. ती आता मातोश्रींविषयींचे आपले भाव प्रकट करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुरुपौर्णिमा, स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा परमपवित्र दिवस. आज आपण प्रेमस्वरूप गुरुवर हे स्वामीजींचे जीवनचरित्र प्रकाशित करीत आहोत. अर्थात स्वामीजींच्या जीवनातच मातोश्री सरलाताईंचे चरित्र देखील अंतर्भूत आहे. स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई यांच्यामध्ये असलेलं अद्वैत आपण पाहिलं, अनुभवलं, आणि त्यांच्या परिवारात कधी एकरूप होऊन गेलो हे आपल्याला कळलं देखील नाही. मातोश्री सरलाताईंचे मला प्रथम दर्शन झाले ते भागेश्वर निवासात माझ्या अनुग्रहाच्या दिवशी. अनुग्रह झाल्यानंतर स्वामीजी मला म्हणाले, जा आज जाऊन सरलाताईंना नमस्कार कर. मी स्वयंपाकघरात गेले, स्वामीजी पण तिथे येऊन खुर्चीवर बसले. सरलाताईंनी खिरीच्या दोन वाट्या भरल्या, एक स्वामीजींसमोर ठेवली आणि मला म्हणाल्या, बस खीर घे. मला वाटलं स्वामीजींसमोर खुर्चीवर बसायचं कसं, पण त्या म्हणाल्या, अगं बस ना, तू पण खीर खा. मी त्यांच्याकडे पाहिलं, किती अर्ज होतं त्यांच्या बोलण्यात. आईच्या मायेने त्या मला बस म्हणत होत्या. अनुग्रहाच्या या पहिल्याच दिवशी स्वामीजींचा सरलाताईंविषयींचा आदर आणि सरलाताईंचा स्वामीजींवर असलेला विश्वास याचा प्रत्यय मला आला. स्वामीजींच्या या कार्याची दोन आगळी वेगळी वैशिष्ट्ये म्हणजे, आजच्या या चंगळवादी युगात नचिकेत्याच्या योग्यतेचे तरुण त्यांनी घडवले, आणि दुसरे म्हणजे भगिनीवर्गाच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले अलौकिक कार्य. हे कार्य खरं तर अत्यंत कठीण होते, ते शक्य झालं केवळ सरलाताईंमुळे. त्यांच्या असामान्य अशा औदार्यामुळे आम्ही भगिनी स्वामीजींच्या खोलीच्या उंबरठ्याच्या आत पाऊल टाकू शकलो. किंबहुना या कार्याचा पाया सरलाताई आहेत. हा पाया म्हणजे सरलाताईंचे स्वामीजींवर असलेले प्रगाढ प्रेम आणि अपरिमित विश्वास, ज्याची आपण कशाशीच तुलना करू शकत नाही. आपले पती करीत असलेल्या या अंतरंग कार्यामध्ये पतीपत्नीमध्ये जो परिशुद्ध विश्वास असावा लागतो, तो विश्वास स्वामीजी आणि सरलाताईंच्या ठाई होता. स्वामीजींच्या या जगावेगळ्या प्रेमाला सरलाताईंच्या मातृभावाचे कोंदण लाभले होते. मातोश्री सरलाताईंमुळे स्वामीजींशी आम्ही बोलू शकलो, मनातल्या भावना उघड करू शकलो. आम्हा भगिनींना स्वामीजींनी ईश्वरप्राप्तीचे ध्येय दिले, साधना दिली, जिद्द दिली, धैर्य दिले, संसारातल्या आसक्तीपासून दूर होण्यासाठी शक्ती दिली आणि त्याच वेळेला सरलातेने आमच्या पात्रापात्रतेचा विचार न करता आम्हाला स्वीकारले होते. त्यांनी आमच्या स्त्री सुलभ भावना समजून घेतल्या, आम्हाला खाऊ पिऊ घातले. रोज एका मुलीला स्वामीजींच्या पंक्तीला जेवायला बसवून त्या स्वतः उभ्या राहून गरम गरम जेवण अतिशय प्रेमाने वाढत असत. असे त्यांनी अनेक वर्ष केले. हे त्यांच्या व्यापक झालेल्या मनाचे द्योतकच आहे. हिमालयाला पहावे आणि त्याच्या दैवी पवित्रतेला दुरूनच नमस्कार करावा, इतके सरलातेंचे जीवन आमच्यासाठी अवघड होते. त्यांचे अथक कष्ट, त्यांची सेवावृत्ती, त्यांचा त्याग, त्यांची साधना, त्यांचा मातृभाव, त्यांचे पातिव्रत्य, त्याच्या जवळपास देखील आम्ही पोहोचू शकत नव्हतो. पण मायेच्या ममतेनेच त्या आमच्याकडे पाहत होत्या. प्रपंच सांभाळून आम्ही केंद्रात येतो, साधना करतो, याचे त्यांना कौतुकच होते. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर त्यांनी स्वामीजींना अनुरूप अशी साथ दिली. खरंतर स्वामीजींचा प्रपंच सरलातेंनीच पूर्णपणे सांभाळला. घरातल्या मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्या स्वामीजींना मदत करायला दुकानात जात असत. ज्या काळात स्त्रिया नोकरी धंद्यासाठी म्हणून फारशा घराबाहेर पडत नसत, त्या काळात सरलातेंनी बँकेची कामे केली, पैशाच्या वसुलीसाठी सुद्धा त्या जात असत. त्याचबरोबर स्वामीजींचा परमार्थ, त्यांची साधना, त्यांची प्रवचने यासाठीही त्यांनी सर्वतोपरी कष्ट घेतले. स्वामीजींच्या देहाची सुद्धा त्या लहान मुलाप्रमाणे काळजी घेत. लहानपणी मुठीतून आणलेले बदाम स्वामीजींना देताना जे प्रेम वात्सल्य त्यांच्या ठाई होतं, तेच वात्सल्य आता उतारवयात बदाम उगाळलेलं दूध देताना होतं. एखाद्या सेविकेसारख्या अहोरात्र त्या सेवा करीतच राहिल्या. स्वामीजींच्या प्रवचनाचा पहिला श्रोता सरलातेही आहेत, तशाच या कार्याचा पहिला कार्यकर्ता देखील सरलातेही याच आहेत. प्रवचनासाठी सतरंजा घालणं आणि काढणं हे काम कित्येक वर्ष त्यांनी केलं. त्यांनी केलेल्या सेवेचे स्मरण आपल्या सर्वांच्या मनात अखंड राहील. मला एक प्रसंग आठवतो. एकदा केंद्रात एक छोटी मुलगी आली आणि त्या गर्दीत बसण्यासाठी जागा शोधू लागली. स्वामीजी तिला म्हणाले, ये ये पुढे ये. तिथे सरलातेंच्या शेजारी सधन कुटुंबातल्या एक भगिनी बसल्या होत्या. त्यांच्याकडे बोट दाखवून स्वामीजी तिला म्हणाले, बस, यांच्या मांडीवर बसलीस तर श्रीमंत होशील, मात्र सरलातेंच्या मांडीवर बसलीस तर तुला मोक्षाची संपत्ती प्राप्त होईल. असे स्वामीजींच्या अंतःकरणात खूप मोठे स्थान सरलातेंनी मिळवले होते. सरलातेंविषयी स्वामीजींच्या मनात केवळ प्रेम आदर नव्हता, तर त्याचबरोबर कृतज्ञता देखील होती. त्याने केलेल्या त्यागाच्या जाणीवेने स्वामीजी अनेकदा सद्गतीत होत असत. स्वामीजींचं कार्य व्यापक झालं होतं. स्वामीजी सर्वांचेच होऊन राहिले होते. त्यांचा अनमोल वेळ हा सर्वांसाठी होता. सरलातेंसाठी खरं तर वेगळा वेळ, वेगळे जीवन राहिलेच नव्हते. पण हे सर्व जीवन सरलातेंनी स्वीकारलं होतं, ते अनाक्रोशपणे, पूर्ण प्रेमाने. स्वामीजी म्हणजे प्रत्यक्ष तेज, ज्यांच्या अंतःकरणाला पार्थिव गोष्टींनी कदापिही स्पर्श केला नाही. स्वामीजींसारख्या दैदिप्यमान महापुरुषाबरोबर संसार करीत असताना सरलातेंनी एक अत्यंत साधे असे जीवन व्यतीत केले. त्या कार्याच्या प्रकाशात त्या कधीही समोर आल्या नाहीत. स्वामीजींच्या मागे त्यांची सावली होऊन राहिल्या. मात्र स्वामीजींनी जे उज्ज्वल जीवन प्रतिपादन केलं, त्याचा अर्थ जाणून घेऊन एक साधननिष्ठ, ईश्वरनिष्ठ जीवन त्या जगल्या. स्वामीजींच्या आजारपणात सरलातेंनी त्यांची सेवा मोठ्या प्रेमाने केली, ती खरोखरच कठीण होती. या काळात सरलातेंनी देखील वयाची 75 ओलांडली होती. स्वामीजींचे काम घड्याळाच्या काट्यानुसार चालत असे. दाय विलविडन म्हणजे काय हे सरलातेंच्या जीवनावरून पाहावे. 1996 साली गुरुपौर्णिमेच्या परमपावन दिवशी स्वामीजी सर्वार्थाने सद्गुरुचरणी लीन झाले. मातोश्री सरलातेंवर हा खूप मोठा आघात होता, पण शांतपणे त्या सर्व प्रसंगांना सामोरे गेल्या. 2006 साली सरलातेंना पॅरालिसिसचा अटॅक आला. आतापर्यंत त्या उभ्या होत्या, आता मात्र त्या पराधीन झाल्या. पण त्याही अवस्थेत त्या शांत, अखंड प्रसन्न असत. या काळात त्यांच्या मुलांनी, मुलींनी त्यांना फुलाप्रमाणे सांभाळले. आईची सेवा करणे म्हणजे काय असते याचे ते एक अलौकिक उदाहरण ठरेल. 2013 साल उजाडले. मातोश्री सरलातेंच्या वयाला 95 वर्षे पूर्ण झाली होती. 14 मार्च हा दिवस उजाडला. या दिवशी सरलातेंनी शांतपणे देह ठेवला. एक अलौकिक, असामान्य, परमपवित्र, सर्वांनाच आदर्शभूत असे जीवन स्वामीचरणी लीन झाले. स्वामीजी आणि मातोश्री सरलातेई या दोन देवतुल्य विभूती मोठ्या भाग्याने आपल्याला लाभल्या. संसार मोक्षरूप करता येतो हे त्यांच्या चरित्रातून आपण पाहिलं. त्यांच्या पावलांच्या मागे वाटचाल करून आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेऊ, हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना।
थेंबुटा सागरी बुडाला आणि वर्षत सकळ मंगळी या दोन चरित्र ग्रंथांमधून स्वामीजींच्या जीवनाचा काही कालखंड प्रकट झाला आहे, परंतु स्वामीजींचं एक लौकिक आणि भावचरित्र असं समग्र चरित्र असावं अशी पूजनीय स्वामी मकरंदनाथांची अगदी मनापासून इच्छा होती, आणि त्यांच्या असीम गुरुभक्ती आणि गुरुप्रेमातूनच त्यांच्या सखोल मार्गदर्शनातून हा ग्रंथ साकार झाला। या ग्रंथाचं लेखन कसं झालं याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे। आपली ही उत्कंठा आता सद्भक्त डॉक्टर मृदुलताई पाटील तिच्या मनोगतातून पूर्ण करणार आहे। स्वामीजींचं उत्तम चरित्र व्हावं असा त्यांनी जणू अहोरात्र ध्यासच घेतला आणि आपलं क्लिनिकचं बिझी शेड्यूल सांभाळून हा ध्यास त्यांनी पूर्णत्वाला नेला। तिचं मनोगत आणि या ग्रंथाचं लेखन याबद्दल आपण आता तिच्याकडून ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुपौर्णिमा, आजच्या दिवशी स्वामीजींच्या आठवणीशिवाय इतर काही सुचतच नाही। प्रत्येक क्षण वारंवार भूतकाळात घेऊन जातो। स्वामीजींच्या पहिल्या भेटीपासूनचा एक एक प्रसंग हळूवार झालेल्या अंतकरणात दाटीवाटी करायला लागतो। आजही असंच होत आहे। आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रेमळ श्रोत्याच्या हृदयात माझी सद्गुरु माऊली उपस्थित आहे अशी माझी दृढ भावना आहे। चैत्र प्रकाशनाच्या निमित्ताने गुरुमाऊलीला माझं हृदगत आज सांगणार आहे। स्वामीजी, 1991 साली मला आपलं प्रथम दर्शन घडलं आणि ती प्रसन्न मुद्रा, गौरवर्ण तेजस्वी काया, चेहऱ्यावरचं मंदमधुर स्मित आणि सर्वाधिक वेद लावणारी होती आपली दृष्टी। आनंद, प्रेम, करुणा आणि आपुलकी यांचा अनोखा संगम असूनही अत्यंत निर्लिप्त असलेली ती कासवी दृष्टी। आनंद सरोवरींची कमळे तैसे तुझे हे डोळे, पहिल्या भेटीतच जाणवलं की आपल्या रूपात प्रत्यक्ष भगवंत समोर उभा आहे। त्या सुखद अनुभूतीनं अंतःकरण अगदी निऊन गेलं, परंतु तेव्हा मला कळलंही नव्हतं की या जन्मी आपल्यापर्यंत पोहोचायला मला उशीर झाला आहे। तरीही जेमतेम 4 वर्षांच्या सहवासात आपण या आयुष्याचा ओघ पूर्णपणे वळवून टाकलात। स्वामीजी, कधी कधी मनात तीव्र इच्छा निर्माण व्हायची की आपल्या जीवनातला एकनेक दिवस पुन्हा पाहायला मिळाला तर काय बहार येईल। कित्येक वर्ष मनात साठवलेली ही इच्छा आपल्यापर्यंत पोहोचली आणि स्वामी मकरंदनाथांच्या आज्ञेनुसार चरित्र लेखनाची ही संधी समोर आली। स्वामीजी, मे 2013 स्वामी मकरंदनाथांनी या उपक्रमाची आखणी केली। संपूर्ण लीलाचरित्राचे कालखंडानुसार 5 भाग केले। माझ्या समवेत त्यांनी सद्भक्त सुषमा धुमाळ, कांचन शेठ, सौ वृंदाताई साखरदांडे आणि प्रमोदिनी कुलकर्णी अशा 5 जणींना प्राथमिक लेखनासाठी विभागून दिले। चरित्रातल्या काही विश्लेषणात्मक आणि चिंतनात्मक भागावरून मात्र त्यांनी स्वतः मार्गदर्शन करण्याचे ठरवले। त्यांच्या त्या सखोल चिंतनामुळे चरित्र ग्रंथाला खरी अंतरंगता प्राप्त झाली आहे। स्वामीजी, आपलं चरित्र आपल्या 2 शिष्योत्तमांच्या उल्लेखाखेरीज अपूर्ण राहणार होतं, त्यामुळे सद्भक्त डॉक्टर माधवराव नगरकर आणि सद्भक्त मकरंद वझे यांच्याबद्दलचे प्रसंगही यामध्ये समाविष्ट करण्याचं ठरलं। त्या कालखंडाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्या सद्भक्त मिलिंदादांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली। स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या ओघवत्या वाणीतून सुमारे वर्षभर केलेलं आपलं चरित्रवर्णन हा या उपक्रमाचा मुख्य आधार ठरला। याशिवाय पूर्वीपासून उपलब्ध असलेलं आपलं चरित्र आणि वाङ्मय यांचे संदर्भही महत्वपूर्ण ठरले। स्वामी मकरंदनाथांच्या प्रेरणेने गेली 10 वर्ष केंद्रामध्ये अनेक साधक स्वामी स्मृती सादर करत आहेत। त्या सर्वांचाही या लेखनाच्या कामी अतिशय उपयोग झाला। स्वामीजी, त्यामुळे आपल्या या वाङ्मयीन सेवेमध्ये आपल्या अनेक साधकांचा सहजच समावेश झाला आहे। प्रत्येकानं आपल्या हृदयात खोलवर दडवून ठेवलेले स्वामीजी या ग्रंथात वारंवार सापडतील यात शंका नाही। या प्राथमिक लेखनानंतर सारा ग्रंथ सुसूत्रपणे एका भाषेत लिहिण्यासाठी माझ्याकडे सुपूर्त केला गेला। जसजसं हे सारे भाग एकत्र जुळवायचं काम करायला सुरुवात केली तसतसं वाटायला लागलं की स्वामीजी, आपलं चरित्र हे एका विशाल हिमनगासारखं आहे। त्याचा केवळ एक अष्टमांश भाग पृष्ठभागावर तरंगताना दिसतो आहे, तर त्याच्या उरलेल्या भागाच्या खोलीचा व्याप्तीचा अंदाजही येणं अशक्य. परंतु तरीही त्या हिमनगाच्या दृश्य भागाला आमच्या चिमुकल्या हातांनी एक पुसटसा स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, तो देखील तुमच्याच कृपेच्या बळावर. स्वामी विवेकानंद त्यांच्या सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमहा. त्याच धर्तीवर आम्हालाही आपल्या चरित्रात अवगाहन करताना वारंवार म्हणावं असं वाटतं, अवतार वरिष्ठाय माधवाय ते नमहा. स्वामीजी, आपल्या लीलाचरित्रातली ही अपूर्वता काय आहे हे समजून घेण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न आम्ही या ग्रंथात केलेला आहे. आदर्श प्रपंचासाठी आवश्यक असलेले असंख्य गुण स्वामीजी आपल्या ठिकाणी दाटीवाटीने विराजमान झालेले होते, परंतु असं असूनही आपण केवळ एक आदर्श प्रपंचिक नव्हता. बाह्यत नेटका प्रपंच यशस्वी करत चाललेल्या आपल्या जीवनातला अनुस्यूत प्राधान्यक्रम होता उत्कट असं भगवत प्रेम आणि आत्मदर्शनाची तीव्र तळमळ. ही तळमळ उराशी जपत आपण साधनेच्या मार्गावरून वाटचाल सुरू केली, सद्गुरुकृपा संपादन करून परमार्थाचं गौरीशंकर गाठलं. या ध्येयाकडे जात असताना आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक प्रापंचिक जबाबदारीला यथायोग्य न्याय दिलात. प्रपंच आणि परमार्थ यांचा अप्रतिम असा समतोल असलेलं जीवन हे आपल्या चरित्राचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. स्वामीजी, आपण एकदा सांगितलं होतं की संतांचं चरित्र हे साधकांना मार्गदर्शक असं असावं. केवळ चमत्कारांनी भरलेल्या संतचरित्रांचा साधकांना आचरणाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. या उलट मुमुक्षू दशेपासून संत पदवीपर्यंत त्यांनी कशी वाटचाल केली याचं मर्म उलगडून सांगणं म्हणजे संतचरित्राचं खरं लेखन ठरतं. आपले हे शब्द प्रमाण मानून हे चरित्र अशाच टप्प्यांवरून प्रवास करताना दिसतं. या प्रत्येक टप्प्यावर आपण केलेल्या साधना, त्याकरताना आलेल्या अडचणी, त्या वाटेवर आपल्याला सापडलेल्या अंतरंग खुणा आणि सद्गुरु कृपेने लाभलेला पारमार्थिक अनुभूती यांचं मर्मग्राही वर्णन या चरित्रात सामावलेलं आहे. त्यामुळे परमार्थ मार्गावर वाटचाल करू इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक साधकासाठी हे चरित्र म्हणजे जणू साधनेचा एक सोपान बनलं आहे. भविष्याचा वेद घेणारी दृष्टी आणि झपाट्याने बदलणाऱ्या सामाजिक जाणीवांचा शोध घेणारी तर्कशुद्ध बुद्धी यांचा अपूर्व संगम स्वामीजी आपल्यामध्ये दिसून येतो. म्हणून अगदी सुरुवातीच्या काळापासून आपण ठरवलं की शुद्ध परमार्थाचं हे कार्य पुढे नेण्यासाठी युवा पिढीला घडवलं पाहिजे. आणि खरोखरच एकेका साधकाला घडवण्यासाठी आपण चंदनासारखी झिजलात. अगदी 74-75 पासून ते अखेरपर्यंतच्या प्रत्येक कालखंडात आपण 20-22 युवांना आपलंसं केलं, त्यांना प्रेम लावलं, त्यांची जीवनं आत्मदर्शनासारख्या उंतुंग ध्येयाकडे मार्गदर्शन केली. खरं तर या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आणि या युवकांच्या वयामध्ये केवढं मोठं अंतर होतं बरं, परंतु तरीही साऱ्या युवकांना आपणच सर्वात जवळचे वाटायचात, अगदी आपल्या आईवडिलांपेक्षा देखील. स्वामीजी, आपल्या चरित्रातली ही एक आगळी वेगळी किमया होती. ती किमया कशी घडत गेली हे सांगणारे अनेक प्रसंग या चरित्रात ठिकठिकाणी आहेत. आत्ताच वृंदातेने सांगितलं त्याप्रमाणे भगिनी वर्गाबाबत असलेला आपला उदार दृष्टिकोन आणि त्यांना परमार्थ मार्गावर स्थिर करण्यासाठी आपण घेतलेले अपार कष्ट हा आपल्या लीलाचरित्राचा अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. आपल्या या अवघड जीवन कार्याला मनापासून साथ दिली ती मातोश्री सौभाग्यवती सरलाताईंनी. अनेक साधिकांचे आपण दोघजण मायबाप होऊन राहिलात. आपल्या त्या प्रेममय सहवासातले कित्येक प्रसंग हा या चरित्राचा एक मोठा हृदयस्पर्शी भाग ठरला आहे. स्वांत सुखाय या हेतूने सुरू केलेलं ज्ञानेश्वरी वाघयज्ञाचं व्रत, सद्गुरूंची सेवा या भावाने आपण अविरतपणे जपलं. ते पार पाडत असतानाच आपलं हे सारं कार्य सुरू होतं. पावसे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी सोपवलेली नाथसंप्रदायाची धुरा देखील आपण समर्थपणे सांभाळत होतात. सोहम साधनेची दीक्षा मुमुक्षुना देऊन त्यांना साधना मार्गावर स्थिर करत होतात. संप्रदायाचं हे कार्य करता करता तुमच्याभोवतीच एक सुंदर असं साधक विश्व सहजच निर्माण झालं. या विश्वाच्या जोपासनेसाठी स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाच्या उभारणीला आपण पाठिंबा दिला. युवा साधकांच्या हाती हे कार्य सोपवून ते सुस्थिर राखण्यासाठी अखेरपर्यंत मार्गदर्शन करत राहिलात. आधुनिक युगातली तीर्थक्षेत्र म्हणता येतील अशी सुसज्ज ध्यानमंदिरं आणि साधकाश्रम उभारलात. एवढं मोठं व्यापक कार्य एकाच व्यक्तीने कसं यशस्वी केलं असेल याचं आश्चर्य वाटत राहतं. सागराच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या त्या हिमनगाच्या दृश्य भागाचं वर्णन करताना सुद्धा कागद अपुरे पडायला लागले. मग त्यांच्या उरलेल्या भागाचं वर्णन कुठं बरं करता येणार? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. स्वामीजी, आपलं स्वरूप देखील किती व्यापक आहे हे आम्हाला समजलं नाही, परंतु एक गोष्ट मात्र साऱ्या साधक विश्वाला समजली. स्वामी माधवनाथांच्या रूपाने साकारलेला हा हिमनग अंतर्बाह्य भरला आहे तो केवळ प्रेमाने. अहेतुक, निर्व्याज, निष्काम, निष्कपट प्रेम हे आपल्या चरित्राचं सार आहे. आपल्या जीवनातल्या प्रत्येक पैलूला हा प्रेमभाव जणू व्यापून उरला आहे. त्यानेच आमच्यासारख्या कित्येक जीवांना परमार्थ मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा दिली आहे. स्वामीजी, आपल्या चरित्रातले किती आणि कोणते पैलू वर्णन करू? अपूर्व असं हे चरित्र शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य आमच्याजवळ नव्हतं, परंतु स्वामी मकरनाथांनी आनुषंगिक साधना करून घेताना आमच्यामधली प्रतिभाशक्ती जागवली होती. तोच अभ्यास या लेखनाच्या कामी उपयोगी आला असं वाटतं. चरित्राच्या प्रत्येक वळणावर आम्ही मनाने जणू त्या त्या ठिकाणी गेलो. बालपणीचे प्रसंग लिहिताना कोकणात गेलो तर सद्गुरूंच्या भेटीसाठी पावसमध्ये अनंत निवासात गेलो. पुढच्या काळात भागेश्वर निवास, मायाळ अपार्टमेंट, अध्यात्म अंगलधाम या ठिकाणी आपली अनेक रूपं निहाळली. मंत्रमुग्ध होऊन आपली रसाळ प्रवचनं ऐकली. आनंद यात्रांमध्ये सहभागी झालो आणि सद्गुरू सहवाच्या आनंदात चिंब भिजून न गेलो. स्वामीजी, हे सर्व आपणच करवून घेत होतात, तरीही अधूनमधून मनावर दडपण येत असे. त्यावेळी स्वामी मकरनाथांनी मला सांगितलं, मृदुल, चरित्र लेखन स्वामीजी स्वतःच करणार आहेत, तू फक्त निमित्त मात्र होऊन राहा. आणि एक लाख मोलाची ओवी त्यांनी सांगितली, तू करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का आधीनी हृदयस्था जया, तया अहम वाचा चित्त आंग देऊनिया शरण रिघ, महोदरी का गांग रिघाले जैसे. स्वामीजी, त्या दिवसापासून याच भावाने लेखनाचं हे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. चरित्र लेखन पूर्ण होत आलं आणि ज्या प्रसंगाची आठवणही कधी होऊ नये असं वाटतं तो प्रसंग समोर आला. 1996 गुरुपौर्णिमा. स्वामीजी, आपलं सगुण साकार प्रेममय रूप अंतरण्याची घडी नजीक येऊन ठेपली. तो प्रसंग अनुभवताना हृदय पिळवटून निघालं, मन सैरभैर झालं, हृदयातल्या त्या वेदना मुक्तपणे डोळ्यामाटे पाझरू लागल्या. गणेशपुरमच्या गच्चीवर तिन्ही सांजेच्या वेळी हा प्रसंग लिहिला गेला. चरित्र लेखनातला चैतन्याचा तो जिवाळा आज एकाएकी लुप्त होऊन गेला होता. सारा अवसान गाळ्यासारखं झालं, हातातली लेखणी बंद पडली, साऱ्या दिशांना वेड्यासारखी न्याळत राहिले. कुठून तरी स्वामीजी आपली एखादी तरी झलक दिसेल का या आशेपोटी कितीतरी वेळ तिथंच बसून राहिले. शेवटी अंधार पडला, पूर्वेला पूर्ण चंद्र उगवताना दिसू लागला. त्याच्या दर्शनाने आपला विरह जणू शांत शांत होत गेला. आपण उच्चारलेले शब्द कानात घुमू लागले, स्वामीजी म्हणजे हा देह नाही बरे, स्वामीजी तर चैतन्य आहेत. मी जरी देहाने गेलो तरी माझं अस्तित्व तुम्हाला कायम जाणवत राहणार आहे. त्या आश्वासक शब्दांनी शांत होऊन तिथंच ध्यानाला बसले. ध्यानामध्ये लाभलेला आपला संस्पर्श पुन्हा एक वार संजीवनी देऊन गेला. स्वामीजी, ध्यानातून उठताना पहिला विचार उमटला, त्या विशाल हिमनगाचा समुद्रामध्ये खोलवर दडलेला अदृश्य भाग म्हणजे आपलं निर्गुण, निराकार, व्यापक असं परमात्म स्वरूप असणार. आपण आपली अशी परमात्मस्थिती दर्शवणारे उद्गार आपण क्वचित प्रसंगी व्यक्त केले होते. ते सर्व एकत्रितपणे लिहून ठेवण्याचे ठस मारले. आपले ते उद्गार म्हणजे आपल्या लीलाचरित्राचा सर्वात उत्कट असा पैलू ठरणार आहे हे जाणवलं आणि मनोमन ठरवलं की आपल्या महानिर्याण यात्रेचा करुण प्रसंग लिहिण्यापूर्वी हे चिरस्थायी उद्गार लिहून काढावेत. आणि स्वामीजी, त्या चिंतनातच पुढचं सारं लेखन विनाशायास पूर्ण झालं. सरतेशेवटी स्वामीजी एकच प्रार्थना आपल्या चरणी करते. हे विश्वव्यापक सद्गुरुदेवा, आपल्या साऱ्या शिष्यांनी लिहिलेली ही स्मृतिरूपी फुलं मोठ्या प्रेमाने आपणच आमच्या उंजळीत ठेवली. ती फुलं गुंफून आता त्यांची एक सुकुमार माळ तयार झाली आहे. आजच्या या पवित्र दिवशी आम्ही सर्वजण ती आपल्या चरणी अर्पण करत आहोत. आम्हा सर्वांकडून घडलेली ही वाङ्मयीन सेवा अबोलपणे आपल्या चरणी विलीन होऊन जाऊ दे. भरवणी सद्भावाची अंजुळी मिया ओविली फुले मोकळी अर्पिली आंग्र युगुली विश्वरूपाच्या. हरिओम तत्सत.
सद्भक्त मृदुलताईच्या या भावपूर्ण मनोगतानंतर आपल्या सर्वांच्या मनात जिज्ञासा आता निर्माण झाली असेल की या दैवी चरित्राचे लेखक कोण. तर या ग्रंथाचे दोन लेखक आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रीमंत मराठीचं वरदान लाभलेले असा ज्यांचा उल्लेख स्वामी मकरंदनाथ नेहमी करतात ते सद्भक्त श्री मिलिंददादा लिमये. आपल्यापैकी प्रत्येकांशी मिलिंददादांचं एक जिव्हाळ्याचं असं नातं आहे. आता आपण जिचं भावपूर्ण मनोगत ऐकलं ती मृदुलताई ही या चरित्राची दुसरी लेखिका आहे. आपण आता सद्भक्त मिलिंददादांकडून स्वामी माधवनाथांची कार्यदृष्टी, त्यांच्या कार्याचे विविध पैलू, त्यांच्या कार्याचं धोरण, परमार्थाची शुद्धी याबरोबरच स्वामीजी आणि स्वामी मकरंदनाथ यांच्यातलं सद्गुरू आणि शिष्योत्तम हे नातं याबद्दल ऐकणार आहोत. सद्भक्त मिलिंददादांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आता व्यक्त करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हे प्रेमस्वरूप गुरुवर, हा ग्रंथ स्वामी मकरंदनाथांच्या आणि माझ्यासारख्या असंख्य साधकांच्या हृदयातल्या सद्गुरु स्मरणाचा आणि सद्गुरु विरहाचा प्रगट आविष्कार आहे असं मला वाटतं. स्वामीजींचं प्रथम दर्शन स्वामी माधवनाथ म्हणून मला 1979 साली झालं आणि तेव्हापासून 1996 सालापर्यंत त्यांच्या आसपास रेंगाळण्याची भरपूर संधी मला मिळाली. रेंगाळत असताना लक्षात येत होतं की आपण थोडेसे कोरडे राहिलेलेच पाषाण आहोत, अंकुर न फुटू शकणारा असा गणंग आहोत आणि असेच तर नाही ना राहणार अशी सुद्धा कधी कधी शंका स्पर्श करून जायची. स्वामीजी आणि पूजनीय मातोश्री हे एक जुन्या वळणाचं पण अत्यंत अभिनव विचारांचं असं अद्भुत जोडपं आहे हे कळायला सुद्धा मला पुष्कळ वर्ष गेली. बरेचदा असं होतं की सहवासाची सुलभता आणि आकलनाची दुर्लभता एकत्रच नांदत असतात आणि त्याही पलीकडे जायचं असेल तर आपल्याला संतांच्या सहवासातच राहावं लागतं. माझ्या दृष्टीने हा एक ही एक भाग्याचीच घटना होती की स्वामीजी असताना आणि स्वामीजींच्या पश्चात मला संतांच्या निकट सहवासात राहायला मिळालं. स्वामीजींचं समग्र चरित्र लिहिण्याची आवश्यकता आणि त्याची प्रेरणा स्वामी मकरंदनाथांना गेली खूप वर्ष आहे आणि सर्व साधक विश्वासाठी सुद्धा त्याची आत्यंतिक गरज होतीच. आज त्याची पूर्तता होते आहे. संतचरित्र कसं असावं याबद्दल स्वतः स्वामीजींच्या काही स्पष्ट संकल्पना होत्या. इतिहासाशी प्रामाणिक असावं सगळ्यात पहिली गोष्ट, साधकांना घडण्याचा रस्ता दाखवणार ते असावं आणि संतांच्या अंतरंगाचं भावपूर्ण दर्शन ज्याच्यातून घडेल असं ते चरित्र व्हावं अशी स्वामीजींची मनापासून इच्छा होती. किंबहुना आपल्या सद्गुरूंचं सुद्धा अशा प्रकारचं चरित्र असावं असं त्यांना वाटत होतं. मकरंदनाथांसह गेली 36-37 वर्ष राहिल्यानंतर स्वामी माधवनाथ यांचं जीवन हे काय उंचीचं महाकाव्य होतं याची पुसटशी कल्पना यायला लागली. मला जसं उमजलं तसं स्वामीजींच्या कार्यात सहभागी व्हायची सुद्धा संधी मला लागली. अनेक वळणावळणांचा प्रवास करत गेलेलं मंडळाचं कार्य घडलं कसं, त्या कार्याचं प्रेम जडलं कसं, याचा काही अंशी मी माझ्यासारखे सद्भक्त राजीव, पंकज, सुनील, गजानन असे साधक आणि जयूताई, कांचनताई, नीलाताई याच्यासारख्या साधिका हे सर्वजण प्रत्यक्षदर्शी आहेत. आपल्या समोर घडलेला इतिहास आहे. गेली 20 वर्ष मकरंदनाथांसोबत मलाही स्वामी स्मृतीचं एक व्यसनच जडून गेलंय असं म्हटलं तरी चालेल. मी आतापर्यंत मकरंदनाथांचा कर्मधर्म संयोगांनी शेजारीच असल्यामुळे गेले काही वर्ष आणि त्याच्या आधीपासून सुद्धा निकट मैत्री असल्यामुळे म्हणा, पण आमच्या असंख्य भेटी आजपर्यंत झाल्या ज्याची मोजदाद आता नाही होऊ शकत. परंतु मला अशी क्वचित एखादी भेट सुद्धा आठवत नाहीये. मी कालच विचार करत होतो की त्या भेटीमध्ये स्वामीजींची आठवण निघू शकली नाही. मला असं वाटतं इथे जमलेले आपण सगळे जे साधक आहोत आपल्या सर्वांच्या हृदयाला काय जोडलं जात असेल तर ती म्हणजे स्वामीजींची आठवण. अगदी प्रामाणिकपणे माझं हृदगत सांगायचं जर का झालं तर 1996 गुरुपौर्णिमेपासून स्वामी माधवनाथ एका वेगळ्या प्रतलावरून आपल्या सर्वांना खुणावत आहेत असं मला वाटतं. त्यांच्या खाणाखुणा आपल्याला ते दाखवतायत, शिकवतायत. त्या ओळखण्याचं, त्या जाणण्याचं, त्यातली अंतरंगता समजून घेण्यासाठी लागणारी जी बुद्धीची तरलता आहे ती तरलता देण्याचं काम सुद्धा स्वामी मकरंदनाथ गेली 18-19 वर्ष आपल्यासाठी करतायत. आणि म्हणूनच मला असं निश्चित वाटतं की माझी स्वतःची प्रकृती कितीही प्रतिकूल असली तरी त्याला भेदून स्वामीजींची प्रेममूर्ती पुन्हा पुन्हा प्रगटत राहते. स्वामीजींची सांप्रदायिक कार्यदृष्टी आणि लौकिक कार्याची दृष्टी याचं समग्र दर्शन हे माझ्या आवाक्यातली बाब नाही हे मला पूर्ण माहिती आहे. परंतु जेवढं समजलं तेवढं सुद्धा विलक्षण प्रकाश देणारं आहे, विलक्षण प्रकाशमान आहे. आत्मदर्शनाची परमजागृती प्राप्त करून साधकांच्या अंतःकरणात तीच जागृती प्रसृत करणाऱ्या सजग सत्पुरुष असे स्वामीजी होते. संप्रदायाचा बिलकुल अभिनिवेश न राखता अभिमान राखणारे, साधनेतील शास्त्रशुद्ध अचूकता सर्वांना समजावून सांगणारे, स्वकर्मनिष्ठेचा वारंवार आग्रह धरणारे, आत्मौपम्यातून अवतरलेली सर्वसमावेशक उदारता ज्यांच्या श्वासाश्वासांमधून प्रगटत होती ते, आणि अनिमित्त अनुकंपा बाळगणारे स्वामीजी त्यांचं चरित्र लिहिणं हा एक आपण केलेला पोरखेळ आहे असं मला वाटायला लागलं. नर नारी बाळे झाली ती समान, अवघा नारायण कोंदाटला, माधव म्हणे आता काय सांगू खूण, घ्यावी ओळखून ज्याची त्याने. या अभंगात व्यक्त झालेली त्यांची भावना त्यांच्या अंग प्रत्यंगातून प्रगट होती आणि त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती अधिकाधिक सघन होत गेली. त्यांची कार्यदृष्टी ही निश्चित आगळीवेगळी होती. किंबहुना ते जी कार्यदृष्टी म्हणून राखत होते ज्या पद्धतीने ते कार्य करत होते ती एक विशिष्ट कार्यदृष्टी आहे हे सुद्धा मला तेव्हा समजत नव्हतं. प्रसिद्धी परांमुखता त्यांच्या कामातली स्पष्ट आहे, ती स्पष्ट होती, ती शेवटपर्यंत होती आणि आता सुद्धा तशीच आहे. पण तेवढ्यावरच ते उरकत नाही. त्यांची जी कार्यदृष्टी होती ती प्रसिद्धी परांमुखता हा त्या कार्यावर त्यांनी त्यांचं त्या प्रसिद्धी परांमुखतेचं पांघरून त्यांच्या कार्यावर होतं आणि त्याच्या आत दडलेली अंतर्मुख सातत्यपूर्ण साधक घडवण्याची संकल्पना ही मोठी अपूर्व होती. त्यामुळे बरेचदा त्यांचं कार्य मोठं वलयांकृत झगमगाटात विरून गेलेलं असं कधीच झालं नाही आणि तसं ते करू पण इच्छित नव्हते. त्यांना सातत्य टिकवणारे, समर्पण झालेले, साधनानिष्ठ असे साधक घडवायचे होते आणि संख्येवर त्यांचं लक्ष नव्हतं आणि संख्येवर त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही. त्यांनी एक प्रकारे एक मर्यादित संख्या ठेवून समर्पित साधकांची एक पारमार्थिक चळवळ उभारली आणि ती त्यांना जशी हवी होती तशा पद्धतीने त्यांनी फोफावायची सुरुवात केली. त्या चळवळीतल्या प्रत्येकाचं ध्येय एकच होतं, आत्मज्ञान. त्या चळवळीतल्या प्रत्येकाची जात कुळी सुद्धा एकच होती, अव्यभिचारी भक्तीची. जाहिरात करून कोणाला पाचारण करणं हे स्वामीजींचं काम नाही, हे त्यांनी कधीच केलं नाही. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, अशा तुकोबांच्या वचनानुसार स्वामीजींनी आयुष्यभर कार्य केलं. पण उत्कंठेने आलेले जे श्रोते होते, ज्यांना उत्सुकता होती, ज्यांना जिज्ञासा होती, ज्यांच्यामध्ये काही मुमुक्षेची एक ज्योत प्रज्वलित झालेली होती, अशा तरुण साधक साधिकांचा मात्र त्यांनी हृदयपूर्वक स्वीकार केला, खुल्या दिलाने स्वीकार केला आणि आलेल्या प्रत्येक श्रोत्याची, त्यांच्या कार्यदृष्टीची गंमत सांगतो, आलेल्या प्रत्येक येणाऱ्या श्रोत्याची ते सूक्ष्मतेने परीक्षा करत होते. त्यांच्या परीक्षेची पद्धत वेगळी होती. प्रत्येकाचा अंतरंग त्यांच्यापुढे जणू एक जादू असावी असं उलगडायचं. आपण त्यांच्यासमोर उभं राहावं, आपण त्यांना नमस्कार करावा आणि ते आपल्या आरपार आपल्याला छेदून गेलेले असायचे. त्यांची दृष्टीतून सुटलं नाही असं, तुमच्या अंतःकरणातला एक सुद्धा तरंग नाही असं मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगतो. इतकी पारदर्शी दृष्टी त्यांची होती आणि विशेषतः तरुणांवर विश्वास टाकत असताना जे त्यावेळेच्या दृष्टीने विचार केला तर खूप धाडसाचं काम होतं. थोडासा लोकापवाद सुद्धा त्यांना त्याबाबतीत सहन करावा लागला, पण तो विश्वास टाकत असताना सुद्धा ते तरुणांना जोखत होते, त्यांना तपासत होते. त्यांच्या अंतरंगात उमटणाऱ्या सर्व भावभावनांचं अतिशय कृपाळूपणे असं दर्शन घेत होते. त्यांच्या पारखी हृदयगामी दृष्टीतूनच त्यांना मकरंद वझे सापडले, त्यांना माधव नगरकर सापडले, त्यांना असंख्य साधक सापडले. मकरंदबरोबर निर्माण झालेलं त्यांचं अदृश्य परंतु हार्दिक नात्याचे काही पदर हे माझ्या उपस्थितीत विणले गेले आहेत. याचा किंचितही अभिमान जर का मला वाटला तर माझ्यासारखा दुर्दैवी मीच असेल. त्यांची एकविध शरणागती मकरंदनाथांची आणि स्वामीजींचं त्यांना उचलून आपल्या अंतःकरणात स्थान देणं हा आम्हा काही मित्रांसमोर घडलेला अद्भुत इतिहास आहे. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा फक्त देहाने सहवास आम्हाला लाभला नाही, परंतु त्यांच्या अद्वितीय सोहम भावाचा प्रातीप सहवास मात्र स्वामीजींमुळे आम्हाला लाभला. असं आपल्यातलं एकही जण म्हणणार नाही की स्वरूपानंदांचं दर्शन मला झालं नाही. देहाचं दर्शन नाही झालं, त्या मर्यादा होत्या, काळाच्या होत्या, परंतु त्यांचा जो अद्वितीय उत्कट उत्तुंग भाव होता त्याचं दर्शन आपल्याला झालं नाही असं आपल्यातलं कोणीच म्हणू शकत नाही. सारा इतिहास सांगणं कठीण आहे, लिहिणं तर त्याहून कठीण आहे हे मी अनुभवावरनं सांगतो. मकरंदनाथांनी जर का ह्यात पाठिंबा दिला नसता तर हा ग्रंथ तयार होणं सुद्धा शक्य नव्हतं. किती साधकांनी ह्यामध्ये कष्ट घेतले, किती साधिकांनी ह्यामध्ये कष्ट घेतले. लेखक म्हणून त्यांनी जेव्हा नाव लिहायची ठरवली तेव्हा मला व्यक्तिशः खूप लाजल्यासारखं झालं. तशी पात्रता नाही, तसं कामसुद्धा केलं नाही, तरीसुद्धा त्यांची इच्छा होती म्हणून केवळ हे नाव घालणे वगैरे असा प्रकार झाला. हे खरं म्हणजे प्रत्येक साधकाच्या डोळ्यातून ओघळणारे जे अश्रू आहेत त्या अश्रूंनी लिहिलेलं असं हे महाकाव्य आहे. असं वाटतं की आपण महासागरातून एक बादलीभर पाणी बाहेर काढलं, एक ओंजळ घेतली त्याला अर्घ्य वाहण्यासाठी, तेवढंच या पुस्तकातून साधेल असं मला वाटतं. तो महासागर अजून तसाच खुणावतोय, तो असाच मिश्किलपणे. स्मितहास्य करतोय पण त्याच्या सगळ्या खुणा या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतील. हा ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठी आपल्या साधनेचं आणि आपल्या आत्मदर्शनाचं एक दीपस्तंभ व्हावा अशी मी त्यांच्या आणि मकरंदनाथांच्या चरणांची प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत.
गेले काही दिवस ज्या ग्रंथाच्या प्रकाशनाची निवेदनं आपण केंद्रात ऐकत आहोत त्या हे प्रेम स्वरूप गुरुवर या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आता आपण साजरा करणार आहोत. आणि यासाठी आपल्या सर्वांचे सुपरिचित असे सद्भक्त नाना उर्फ राजीव भवाळकर ही अगदी योग्य व्यक्ती आहे. नाना 1976 सालापासून स्वामीजींकडे येतात. आपला भुगावचा साधक आश्रम आणि नाना यांचं आजोड नातं आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. साधक आश्रम म्हटलं की सद्भक्त सुषमची आठवण अनिवार्य आहे. शब्दशः शेवटच्या श्वासापर्यंत तिने साधकाश्रमात राहून स्वामीजींची सेवा केली आणि तेच व्रत आता नाना जीवापाड सांभाळत आहेत. नानांना मी विनंती करते की त्यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं.
प्रेमावतार परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांचा चरित्र ग्रंथ प्रेमस्वरूप हे प्रेमस्वरूप गुरुवर हा मंडळातर्फे प्रकाशित झाला असं मी जाहीर करतो. आणि ही प्रत स्वामीजींकडे सुपूर्त करतो. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आताच आपण या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन झालं केलं, ही खरोखर अमृत वेळ आहे असं मला वाटतं। माझ्यासाठी तर ही परमभाग्याची गोष्ट आहे। मी काही कोणी वक्ता नाही, आपल्याला माहीत आहे, वक्तृत्व मला नाही। वाचूनी पढे ना वाची, ना सेवाही जाणे स्वामीची, ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लेखन करताना म्हटलं। तेच मला या प्रकाशनासंबंधीही वाटतंय। अशी माझी योग्यता नसतानाही या ग्रंथाच्या या पहिल्या प्रतीचा दिव्य स्पर्श मला झाला, ही स्वामी माधवनाथांची, स्वामी मकरंदनाथांची माझ्यावर विशेष कृपाच आहे असं मला वाटतं। त्यांच्याबद्दल आणि मंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत। हे चरित्र का लिहिलं गेलं याचं वर्णन आपण ऐकलं। पूर्वीची दोन चरित्र त्या कालापुरती मर्यादित होती, त्यामुळे त्यांचं समग्र चरित्र, भावचरित्र प्रकाशित व्हावं असा स्वामी माधव मकरंदनाथांचा संकल्प होता। आणि सद्भक्त मिलिंद दादा आणि सद्भक्त डॉक्टर मृदुला पाटील यांच्या सिद्धहस्त लेखणीचा भावाविष्कार म्हणजे हा चरित्र ग्रंथ आहे। स्वतः स्वामी मकरंदनाथांनीच त्यांचं चरित्र आपल्यासाठी आता प्रकट केलं आहे असं मला वाटतंय। या ग्रंथाची पृष्ठ संख्या 628 आहे। असा हा ग्रंथराज उत्तम प्रतीचा पण वजनाने हलका असलेला कागद याच्यासाठी वापरला आणि अक्षरांचा मोठा आणि सुस्पष्ट टाईप, या वैशिष्ट्यांमुळे हा ग्रंथ हाताळायला अतिशय सुलभ आहे। वयस्कर मंडळींना देखील सुलभतेने वाचायला वाचता येईल। शिवाय याची मजबूत बांधणी ही लक्षात घेता दीर्घकाळपर्यंत आपल्याला स्वामीजींचा सत्संग सहवास लाभणार यात शंका नाही। आणि सद्भक्त अभिजित धोंडफळे यांनी आपल्या ईश्वरदत्त प्रतिभेने आणि सद्गुरुप्रेमाने या ग्रंथाचं बाह्य दर्शनही किती लोभस्वाणं केलंय हे आपण पाहत आहोत। केवळ दर्शनानेही याच्याबद्दल आपल्याला प्रेम जडतंय। स्वामी मकरंदनाथांचं कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलेलं आपण अंतरंग असं काव्य या ग्रंथाच्या मलपृष्ठावर आहे, त्यामुळे गुरुपूजनही याच्यात साधलं गेलं आहे। या ग्रंथाचं थोडंफार अवलोकन करताना लक्षात आलं की यात स्वामीजींच्या आणि मातोश्रींच्या लीला चरित्रात सहभागी असणाऱ्या अनेक साधक साधिकांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी, त्यांच्यासह झालेले सुखसंवाद, स्वामीजींनी शेकडो सत्संगामध्ये पारमार्थिक शंकांना दिलेली उत्तरं, त्यांच्या प्रवचनातून त्यांनी केलेला आत्मबोध, अशा गोष्टींचीच रेलचेल आहे। केवळ एकाच चमत्काराचं यात वर्णन आहे की अनेक साधकांची जीवनं याच मार्गांनी त्यांनी घडवली, हा एकमेव चमत्कार या ग्रंथात आपल्याला दिसतो। स्वामीजींचे विचार, त्यांचं मार्गदर्शन, शब्दाशब्दातून श्रवणारं त्यांचं दिव्य प्रेम हे सार्वकालिक आहेत। पारमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या पुढच्या कित्येक साधकांना पिढ्यानपिढ्या हा ग्रंथ, हे चरित्र म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्यासारखा प्रमाण ग्रंथच ठरेल असा विश्वास आहे। याच्यातले प्रसंग वाचताना मला त्या काळात गेल्यासारखं वाटलं। मला देखील स्वामीजींचा 20 वर्षाचा सहवास लाभला। त्या काळात जी मंडळी आहेत त्यांना तर याचा पुनःप्रत्ययाचा आनंद येतोच हे वाचताना, परंतु नवीन पिढीतल्या साधकांना देखील ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल त्यांना आताच मिलिंददादांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिभा दर्शन त्यांचं याच्यात जरूर घडणार आहे। त्यांचं दिव्य प्रेम हा तर त्याचा या ग्रंथाचा मुख्य गाभाच आहे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा ग्रंथ प्रकाशित झाला हे फार मोठं अलौकिक वैशिष्ट्य आहे। काही गुरुपौर्णिमा विशेषत्वाने आपल्याला स्वामीजींच्या लक्षात होतात, जशी माझ्या अनुग्रहानंतर पहिली गुरुपौर्णिमा पूजन करताना स्वामीजींना पेढ्याच्या बॉक्समधून मी एक पेढा दिला, मला वाटलं ते खातील अशा पद्धतीने मी दिला होता। स्वामीजींनी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि म्हणाले, नाना असा नसतो द्यायचा पेढा। आणि मग त्यांनी कणभर त्यांनी आपण खाल्ला आणि उरलेला मला भरवला त्यांनी। 91 सालच्या गुरुपौर्णिमेचाही असाच एक अनुभव होतो। गुरुपूजन चालू असताना अनेक मंडळी ध्यानावस्थेमध्ये त्यावेळी गेली, स्वतः स्वामीजी पूजा चालू असताना मधून मधून खाली उतरत असत आणि त्या त्या व्यक्तीला ध्यानात स्थिरत करीत असत. मलाही त्यांचा तो दिव्य स्पर्श त्या दिवशी झाला. सुमारे पाऊण तासपर्यंत खूप छान असं ध्यान झालं. स्वामीजी कुणाला तरी दाखवत असावेत, नाना कसा बसलाय पहा, हे ऐकूही येत होतं, परंतु उठावं असं वाटत नव्हतं. आणि त्या दिवशी संध्याकाळच्या केंद्रात भावसुमानांच्या नंतर घरात जाताना स्वामीजींनी मला पोटाशी धरलं. ती गुरुपौर्णिमा देखील अत्यंत संस्मरणीय अशी राहिली. आणि आजचा हा गुरुपौर्णिमा हा तर कळस आहे माझ्या जीवनात असं मला वाटतं. या त्यांच्या दिव्य प्रेमाला पात्र व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. ते त्यांच्या कृपेने घडो अशी प्रार्थना करतो. आणि माझं स्मृतीचं ज्ञान संपल्यामुळे थोडं थांबतो. श्रीराम.
या अद्वितीय अशा प्रकाशन सोहळ्यानंतर आपलं मंडळ उत्सुक आहे ते या ग्रंथनिर्मितीत सहभागी झालेल्या सर्व साधक शिलेदारांचा सत्कार करण्यासाठी. मी पूजनीय स्वामीजींना प्रार्थना करते की त्यांनी या सर्वांचा सत्कार करावा. कल्पना मुद्रणालयाचे श्री आनंद लाटकर, उत्तम छपाई असलेला ग्रंथ त्यांनी आपल्याला नियोजित वेळेत हाती दिला. नंदन देऊळकर. सद्भक्त प्रमोदिनी ताई कुलकर्णी. सुषमा धुमाळ. सद्भक्त कांचनताई शेठ. सद्भक्त वृंदाताई साखरदांडे. सद्भक्त क्रांती राऊत. क्रांतीने या पुस्तकाच्या डीटीपीचं सगळं काम उत्तम रीतीने पूर्ण केलं. सद्भक्त नीलाताई देशमुख. या पुस्तकातल्या शुद्ध लेखनाचं अवघड काम नीलाताईने केलं. सद्भक्त अभिजित धोंडफळे. नेहमीप्रमाणेच पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि ग्रंथातले सुंदर फोटो याचं काम अभिजितने उत्तमरित्या केलं. सद्भक्त मिलिंददादा लिमये. पुस्तकाचे लेखक. आणि सद्भक्त मृदुलताई पाटील. आपल्यापैकी प्रत्येकाने या ग्रंथाच्या किमान 3 प्रती तरी विकत घ्याव्यात आणि मग जास्तीत जास्त कितीही असं मी आपल्याला प्रेमाचा आग्रह करते. आपल्या संग्रही असलाच पाहिजे असा हा चरित्र ग्रंथ आहे. सवलतीच्या दरात म्हणजे रुपये 300 इतक्या किमतीला हा ग्रंथ आपल्याला मिळणार आहे. या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये इतकी आहे. स्वामी माधवनाथ स्वतःविषयी स्वतःच्या स्वरूपाविषयी फार क्वचित बोलत असत. स्वामीजींची ही अमृतवचनं म्हणजे आषाढातल्या जीवनदायी अशा जलधारा. त्यांचे हे दुर्मिळ असे उत्स्फूर्त उद्गार मोठ्या भाग्याने आपल्याला हे प्रेमस्वरूप गुरुवर या ग्रंथामध्ये वाचायला मिळणार आहेत. त्यापैकी काही निवडक अशा अमृत तुषारांचं अवगाहन आपण आता करणार आहोत. या अमोलिक वचनांचं वाचन आता सद्भक्त कांचनताई शेठ, सद्भक्त प्रमोदिनीताई कुलकर्णी आणि सद्भक्त सुषमा धुमाळ या करणार आहेत. आपण सर्वजण जीवाचे कान करून ते ऐकूया आणि हृदयाच्या सुवर्णकुपीमध्ये ते शब्द जतन करूया.
माया अपार्टमेंट्स मधील प्रसन्न सकाळ. एक साधक: स्वामीजी, एक विचारू, आपण नक्की कोण आहात हो? स्वामीजी: मी अनादि परमात्मा आहे. हा अवतार पुन्हा पुन्हा होत नाही, क्वचितच होतो. माझ्या आनंदापासून तुमचा आनंद आहे, माझ्या भक्तीपासून तुमची भक्ती आहे, माझ्या प्रेमापासून तुमचे प्रेम आहे, माझ्या ज्ञानापासून तुमचे ज्ञान आहे, माझ्या वैराग्यापासून तुमचे वैराग्य आहे. मी माझ्या भक्तांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी सर्व काही करत असतो. तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला काय व्हावेसे वाटते ते सांगा, मला ते कळू तर द्या, म्हणजे मी ते बघेन. पण माझ्याकडे आलाच नाही तर मी काय करू शकणार?
स्वामीजी, एका साधकाच्या घरी जायला निघाले. चेहरा अत्यंत प्रफुल्लित, रस्त्याने जाताना त्यांच्या हाताच्या सहजपणे मुद्रा होत होत्या. ते पाहून दुसऱ्या दिवशी एका साधिकेने त्यांना विचारले, स्वामीजी, आपण काल चालत असताना आपल्या हाताच्या काही मुद्रा होत होत्या, आपण त्यावेळी कोणत्या भावात होता? स्वामीजी: माझ्या आत आणि बाहेरही सर्वत्र तो भगवंतच नटून आहे असा भाव अंतःकरणात भरून राहिला होता. रस्ताही तोच झाला आहे. वेली, झाडे, पाने, फुले, मंद मंद वाऱ्याची झुळूकही तोच झाला आहे. पक्ष्यांच्या रूपाने तोच किलबिलत आहे. आकाशही तोच, मावळणारा सूर्यही तोच झाला आहे आणि मी देखील तोच आहे. ह्या भावाने आनंद होत होता आणि तो हातांच्या मुद्रांच्या अंगाने बाहेर पडत होता. खरं सांगू, या देहातून प्रचंड लहरी फिरत असतात, त्याचीच शक्ती या मुद्रांद्वारे बाहेर पडत होती.
आळंदी आनंद यात्रेतील गर्दीमध्ये एका साधकाचा पाय त्याच्या नकळत स्वामीजींच्या पायाला लागला. तो त्याबद्दल त्यांची क्षमा मागू लागला. स्वामीजी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, अरे, मला तुझा पाय कधी लागला? आणि लागला असला तरी तो स्वामीजींना नाही लागला. स्वामी म्हणजे केवळ हा देह नाही बरे, स्वामीजी तर चैतन्य आहेत, चैतन्य. थोडं थांबून पुढे म्हणाले, लक्षात घ्या, मी तर हा देह नाहीच, परंतु तुम्ही सुद्धा देह नाही, तुम्हीही आत्मरूप आहात. हेच तर तुम्हाला सांगण्यासाठी स्वामीजींची सारी धडपड आहे.
एक साधक: स्वामीजी, अष्टमहासिद्धींपैकी किती सिद्धी आपल्याला अवगत आहेत? स्वामीजी: अणिमा, लघिमा, गरिमा, ईशिता म्हणजे इतरांवर सत्ता चालणे, वशिता संकल्पसिद्धी, शक्तिपात आकर्षण शक्ती आणि गुणात राहून त्यामध्ये न अडकणे या सिद्धी आहेत. या सर्व सिद्धी माझ्यापाशी आहेत. स्वामी अमलानंद मला एकदा म्हणाले होते की मला तुमच्या ठिकाणी काही सिद्धी दिसतात. त्यावर मी म्हणालो होतो की खरे आहे, परंतु मी त्यांचा वापर केलास तर केवळ परमार्थासाठीच करतो. तुला सांगतो, या सिद्धींपैकी एका सिद्धीचा उपयोग मात्र मी नक्की करतो, ती म्हणजे आकर्षण सिद्धी. बाहेरची जी आकर्षणे असतात ती सर्व बाजूला सारून या चरणांपाशी जीवाला खेचून घेतो आणि मग तो इथे स्थिर झाल्यानंतर त्याला त्याचा पुढचा परमार्थाचा मार्ग सुकर करून देतो. तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात. चालतं बोलतं परब्रह्म तुमच्यामध्ये वावरत आहे. तुम्हाला तुमच्या या भाग्याची कल्पना पुढे काही वर्षानंतर येईल.
निवांतपणे पलंगावर पहुडलेले स्वामीजी सहजच बोलत होते. मी अलीकडे बहुतांश वेळा असा स्वस्थ पडलेला असतो. जगाशी माझा फारसा संबंध येत नाही. पण एक सांगू, जेव्हा माझा साऱ्या जगाशी नित्य संबंध येत होता तेव्हाही मी त्यात नव्हतो, त्यापासून अलिप्तच होतो. सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम केले खरे, पण त्या सगळ्यांच्या मी कधीच नव्हतो. मला सर्वांविषयी प्रेम आहे, परंतु मी कुणामध्ये कधीच गुंतलो नाही. मी पूर्वीपासून एकटाच होतो आणि आजही मी एकटाच अलिप्त आणि गुणातीत आहे. मी एकमेव अद्वितीय परमात्मा आहे.
भगवान गोपाळकृष्ण गोकुळात लीलाचरित्र करत असताना सारे गोपगोपी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत. याचे कारण म्हणजे ते केवळ देहापुरते मर्यादित नव्हते, तर देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारे व्यापक असे अज अव्यय परब्रह्म तत्व होते. देहापुरत्या मर्यादित असणाऱ्यांवरील प्रेमही मर्यादितच राहते, परंतु व्यापक स्वरूपाकार झालेल्यांवर त्यांच्यासारखेच अमर्याद प्रेम केले जाते. स्वामीजींवर देखील तुम्ही सारे तुमच्या नकळत याच कारणासाठी प्रेम करता की ते देहाच्या पलीकडचे आहेत. म्हणूनच तुम्हा सर्वांना स्वामीजींचे आकर्षण वाटते.
आईला आपल्या अंगावरचे दूध प्यायला मूल जवळ पाहिजे असे वाटते. तसेच संतांना वाटते की आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते घेणारा कोणीतरी पाहिजे. नुसतेच स्वतःच्या आनंदात बसायचे असेल तर ते अरण्यात जाऊन बसतील, लोकांमध्ये कशाला राहतील. मी येथे तुमच्यात कशाला बसतो सांगा बरे. माझ्या आज जो आनंद प्रेम मावत नाही ते तुम्हाला वाटण्यासाठी बसतो.
एक साधिका स्वामीजी, तुम्ही आम्हा सर्वांबरोबर अगदी घरच्या व्यक्तीप्रमाणे बोलता, हास्य विनोद करता, इथे असे निवांत झोपलेले दिसता, पण तुमचे खरे स्वरूप काय ते आम्हाला कधी कळणार. स्वामीजी, मी आनंद स्वरूप आहे. इतरांना तो आनंद मिळावा यासाठी मी झटत असतो, चिंता करतो विश्वाची. सर्व विश्वातील व्यक्तींवर मी प्रेमच करतो. स्त्री पुरुष, सुष्ट दुष्ट, लहान थोर, गरीब श्रीमंत असा भेद मला दिसत नाही. असा मी प्रेमस्वरूप आहे. विकारांमध्ये राहूनही मी अविकारी असतो. काम क्रोध लोभ हे तीनही विकार लोकांना अतिशय ताप देतात, परंतु हे तिघे माझे मित्र आहेत आणि त्या तिघांचाही उपयोग मी इतरांच्या कल्याणासाठीच केला आहे. माझ्या स्वरूपाचे अजूनही अनेक पैलू आहेत, पण तुम्हा सर्वांसाठी मात्र माझे एकच स्वरूप पुरेसे आहे, ते म्हणजे तुम्हा सर्वांवर प्रेम करणारे स्वामीजी. तेच स्वरूप शेवटपर्यंत कायम स्मरणात ठेवा. कोणी एखादा साधक जर संतत्वापर्यंत पोहोचला तरच त्याला संतांच्या अंतरंग खुणा समजू शकतात. संत होऊन या संतांशी पाहावे असेच तुकोबांनी म्हटले आहे.
सद्भक्त निरंजनाने एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी साऱ्या जगावर तुम्ही कसे काय प्रेम करू शकता, मला फार आश्चर्य वाटते. स्वामीजी तिच्याकडे वळून पाहत म्हणाले, अगं तू म्हणतेस ते खरे आहे. इथे येणाऱ्या अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांवर मी सारखेच प्रेम करतो. प्रेम हेच माझे स्थायी स्वरूप आहे. स्वामीजींचा हा प्रेमावतार आहे. तुम्हा सर्वांवर मी जे प्रेम करतो ते तुम्ही एक आणि मी एक अशा द्वैतभावाने करतच नाही. माझ्यासाठी तुम्ही आणि मी एकरूपच आहोत. मी स्वतः माझ्याच वरती तुमच्या सर्वांच्या रूपात प्रेम करत असतो. तुम्ही जसे माझ्यावर हे प्रेम करत आहात त्याचप्रमाणे मी देखील तुम्हा सर्वांवर अखंड प्रेम करत राहणार. मग मी या देहाच्या स्वरूपात इथे असेन किंवा नसेन तरीही तुम्हाला ते नित्य जाणवत राहील. एक साधिका, स्वामीजी तुम्ही आम्हाला नित्य भेटाल असा काही उपाय नाही का? हरी हरी असे म्हणत स्वामीजी अत्यंत स्थिर स्वरात बोलू लागले. लक्षात घ्या, तुमचे स्वामीजी तुम्हाला नित्य कुठे भेटणार माहीत आहे? तिच्या अभ्रूमध्यावर हलके स्पर्श करत पुढे म्हणाले, हे या ठिकाणी, या इथेच चिदाकाशात लक्ष ठेवून राहा. इथेच स्वामीजींची वाट पाहत राहा. त्या ठिकाणीच तुम्हाला स्वामीजींचे खरे अक्षर अविनाशी स्वरूप ध्यानात येईल. तिथे त्यांची व तुमची अखंड भेट घडेल. हरिओम. तसत
स्वामीजींच्या या वचनांमधून त्यांची अमृतवाणी जणू आपण पुन्हा एकदा अनुभवली. आता सद्भक्त श्री उमेश दिंडवरे आणि सौ कांचन दिंडवरे या माऊलींना हार अर्पण करतील. यानंतर जुन्नर केंद्रातले डॉक्टर ढवळे आणि सौ अनिता ढवळे या हार अर्पण करतील. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. तो मजे आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा. हा अभंग सादर करणार आहे सद्भक्त रोहित कुलकर्णी.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तो मज आठवतो
गुरुराया प्राण विसावा माझा तो मज आठवतो श्रवणी पाजुनिया अमृत मस्तकी ठेवी हस्त श्रवणी पाजुनिया अमृत मस्तकी ठेवी हस्त तो मज आठवतो विवेक सिंधूची चिद्रत्ने लेववीली मज यत्ने विवेक सिंधूची विवेक सिंधूची चिद्रत्ने लेववीली मज यत्ने तो मज आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी द्वैत भयाते नाशी अक्षय परमात्मा अविनाशी द्वैत भयाते नाशी तो मज आठवतो सद्गुरु सुखदाता सुखदाता सद्गुरु सुखदाता भवत्राता केशव स्वामी म्हणे आता सद्गुरु सुखदाता भवत्राता केशव स्वामी म्हणे आता तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा तो मज आठवतो तो मज आठवतो गुरुराया गुरुराया गुरुराया
हा अभंग म्हणजे स्वामीजींचं जणू तंतोतंत वर्णन पूजनीय स्वामी माधवनाथांचं ईश्वरीय जीवन म्हणजे जणू माऊलीच्या वीणा मंडपातली ही अखंड वीणा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ती झंकारत ठेवली 29 सप्टेंबर 1992 या दिवशी मोठ्या विश्वासाने ती पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडे सुपूर्त केली स्वामी मकरंदनाथांनी आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंना चरणस्पर्श करत मोठ्या नम्रतेने ही वीणा आपल्या हाती घेतली स्वामीजींच्या पवित्र वाणीतून प्रकट होणारा तिचा दैवी झंकार साधकांना शांती मंत्राची अनुभूती देतो आहे पूजनीय स्वामीजींना मी आता प्रार्थना करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्याव
अखंड मंडलाकारम व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः आनन्दमानन्दकरं प्रसन्नम् ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्र मीड्यं भवरोग वैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि ॐ। हरि 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 हरि। सद्गुरु चरण उपासिता जाण अंगवले ज्ञान विज्ञानेसी। आता कोठे काही राहिले ना न्यून अवघे परिपूर्ण एकलेची। एक ना जे दुजे शून्य ना संपूर्ण देखियेली खूण महाशून्यी। स्वामी म्हणे आम्ही न पडो संदेही देहीची विदेही आत्मरूप। स्वामी माधवनाथांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने स्वामीजींचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांनी लिहिलेला अभंग हा निरूपणासाठी किंवा आशीर्वादासाठी असा मी घेतलेला आहे। आशा करता की स्वरूपानंद जी आपली स्वतःची आत्मस्थिती वर्णन करून सांगतात, स्वामी म्हणे आम्ही न पडो संदेही देहीची विदेही आत्मरूप। तीच स्थिती स्वामी माधवनाथ स्वतःबद्दल सांगत असत आणि आता आपण या तिघींकडून स्वामीजींनी स्वतःबद्दल काढलेले उद्गार देखील तशाच प्रकारचे ऐकले। आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही नाव आहे। व्यासांच्या अत्यंत व्यापक प्रज्ञेनी सर्व विषयांना स्पर्श केला, सर्व ज्ञानाला स्पर्श केला, ज्ञानाला कवेत घेतलं। म्हणून आज व्यास पौर्णिमा असंही आजच्या दिवसाला म्हणतात। ही गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा व्यासांसारखी बुद्धी ज्यांना लाभली अशा सर्व सद्गुरूंना व्यास हा वर्तुळाचा छेद करतो। व्यास हा वर्तुळाला दोन्ही बाजूला स्पर्श करतो आणि सर्व वर्तुळाला सर्वत्र समान स्पर्श करतो तो व्यास। सर्व परमात्म्याला सर्व अंगांनी समान स्पर्श करणारे आपल्या प्रज्ञेनी आपल्या अंतःकरणानी आपल्या बुद्धीनी ते सद्गुरु। मला आजचा दिवस आठवतो 1996 साली ज्यांच्या हस्ते आपण स्वामीजींच्या हे प्रेम स्वरूप गुरुवर ग्रंथाचं प्रकाशन केलं। ते नाना मला घरी बोलवायला आले सकाळी मी आवरून गुरुपौर्णिमा असल्यामुळे स्वामीजींच्याकडे येण्याच्या गडबडीतच होतो। नाना मला म्हणाला की ताबडतोब चल आपल्याला स्वामीजींच्याकडे जायचंय, स्वामीजींना बरं नाहीये। स्वामीजींना बरं नाही हे माहीत होतं। आदल्या दिवशी त्यांनी झोपून पूजा घेतलेल्या होत्या तब्येत बरी नाही म्हणून। गुरुपौर्णिमेच्या पूजा चाललेल्या होत्या। नाना बरोबर मी माया अपार्टमेंटमध्ये गेलो
खालीच विजय मला भेटला. मला विजय असं म्हणाला की काही खरं दिसत नाही अरे असं म्हणून त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला, माझ्या खांद्यावर मान ठेवली. नानाही अबोलपणे मला घेऊन गेला. विजयनी मला जवळ घेऊन माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही खरं नाही बहुतेक असं म्हणाला. मी माया अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून वर गेलो तर ध्यान मंदिरामध्ये उजवीकडे सगळी बरीच मंडळी उभी होती. स्वामीजींच्या घराचं दार लावलेलं होतं. मला पाहिल्यानंतर कोणीतरी दार उघडलं, मी आत गेलो. मी आत गेलो आणि 2 मिनिटांनी डॉक्टर तळवलकर देखील तिथं आले. मी पाहिलं स्वामीजी त्यांच्या पलंगावर पहुडलेले होते. डॉक्टर तळवलकर आले, स्वामीजींना तपासत होते आणि मानेनी नकारात्मक मान हलवत बाजूला जाऊन उभे राहिले. तिथं कोणीतरी असं म्हणत होतं की डॉक्टर काहीतरी करा आणि ते म्हणाले की काही करता येणार नाही. तेव्हा काय झाले त्याचा अंदाज आला. तिथली कोणीतरी एक साधिका असं म्हणाली की काही करता येणार नाही, असं कसं शक्य आहे, काहीतरी असेल ना, काहीतरी गोळी द्या, तोंडात त्यांच्या ठेवा, इंजेक्शन द्या. तर डॉक्टर तळवलकर अजूनच 2 पावलं मागे सरकून भिंतीला टेकून उभे राहिले. माझे स्वामीजी, गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या सद्गुरूंच्या चरणी लीन झालेले होते. तिथल्या पलंगावर एक महापुरुष पहुडलेला होता आणि तो या लोकी नव्हता, तो गुरु लोकामध्ये गेलेला होता. अशी घटना कधी घडली नव्हती की गुरु पौर्णिमेच्या दिवशी एका गुरु भक्तानी आणि सद्गुरूंनी देह ठेवून आपल्या सद्गुरूंकडे प्रयाण केलं. परमार्थाच्याही इतिहासात आतापर्यंत असं घडलेलं नाहीये. स्वामीजींचं चरित्र हे प्रेम स्वरूप गुरुवर आज प्रकाशित झालं. स्वामीजींच्या जीवनाची 2 वैशिष्ट्ये आहेत, ते म्हणजे प्रेम आणि आनंद. आनंदात रहा असं त्यांचं सुप्रसिद्ध वचन आहे. कोणालाही ते सांगत असत की आनंदात रहा. आणि त्यांच्यापाशी प्रेमाखेरीज आपल्याला द्यायला काहीही नव्हतं. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, त्यांच्याकडे सर्व प्रकारचे लोक जमा झाले. उच्च शिक्षित, अडाणी, विभिन्न अशा संस्काराचे पण भगवत भक्तीची आवड असणारे त्यांना त्यांनी जवळ केलं. त्यांना त्यांनी प्रेम दिलं. प्रेम देऊन त्यांनी परमार्थाचा उपदेश केला. स्वामीजी म्हणतात सद्गुरु चरण उपासिता जाण अंगवले ज्ञान विज्ञानेसी. सद्गुरूंच्या चरणाची उपासना केल्यामुळं ज्ञान विज्ञानासह मला प्राप्त झालं असं स्वरूप आनंद म्हणतात. सद्गुरु चरण याचा अर्थ सद्गुरूंचा बोध. सद्गुरु चरण याचा अर्थ स्थूल मानाने सद्गुरूंचे चरण देखील, कारण तिथंच नम्र व्हायचं आहे, तिथंच शरणागत व्हायचं आहे. तरी देखील सद्गुरूंचे चरण म्हणजे किंवा गुरुचरण उपासना म्हणजे सांप्रदायपूर्वक सद्गुरूंनी दिलेली साधना म्हणजे सद्गुरुचरण उपासना. स्वरूपानंदांनीच आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर तयासी नमस्कार भक्ती भावे असा एक अभंग रचला आणि त्या अभंगामध्ये त्यांनी आपली सगळी गुरु परंपरा सांगितली आणि त्या गुरु परंपरेमध्ये सर्वात शेवटी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना योग सार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देई मज असं स्वामीजी म्हणतात. जे योग सार आहे परंपरेनी प्राप्त आहे, आदिगुरु शंकरांपासून पुढे चालत आलेलं, ते माझे सद्गुरु गणनाथ मला देतात, त्यांच्याकडून मला प्राप्त झालं. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता. परत ते शब्द आले, स्वामीजी असं म्हणतात की माझं जीवन कृतार्थ झालं, सद्गुरूंच्या चरणांची उपासना करून माझं जीवन कृतार्थ झालं. सद्गुरूंच्या चरणांची उपासना म्हणजे सद्गुरूंचे पाय चेपणं, त्यांच्या पायावर नमस्कार करणं एवढाच मर्यादित नाहीये. सद्गुरु चरण उपासना म्हणजे संप्रदायपूर्वक सद्गुरूंनी सांगितलेली साधना, ती प्राणपणाने जपणं आणि जीवनभर सांभाळणं. एक फार सुंदर श्लोक स्वामीजी प्रवचनाच्या आधी म्हणत असत, वंदे गुरुनाम चरणार विंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्येये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये. मी गुरूंच्या चरण कमलांना चरणार विंदे नमस्कार करतो. संदर्शित स्वात्म सुखाव बोधे, ते चरण काय करतात तर ते चरण मला खुणावतात, ते चरण मला एका ठिकाणी नेतात. कुठं? स्व आत्म सुखाव बोधे, स्वतःच्याच आत्मसुखाचा अवबोध हे चरण मला करून देतात. जनस्य ये जांगलिकाय माने, जांगलिक म्हणजे सर्पाचं विष उतरवणारा मांत्रिक, त्याला जांगलिक असं म्हणतात. जनांमध्ये म्हणजे लोकांमध्ये जसं जांगलिक काम करतो, सर्पबाधा मंत्र टाकून उतरवतो, तसे हे संसार हालाहल मोह शांतये, संसार रूपी हालाहल विष जसं सर्पाचं विष उतरवतो जांगलिक, तसं संसाराचं जे विष आहे ते विष आणि मोह हे दोन्हीही उतरवणारे असे जे गुरु गुरुचरण त्यांना मी नमस्कार करतो. स्वामीजी असं म्हणतात की सद्गुरु चरण उपासिता जाण वेळ पाहिली माझी. अंगवले ज्ञान विज्ञानेसी, ज्ञान हे विज्ञाना सकट मला अंगवल प्राप्त झालं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्या स्वतःला मी म्हणतो, पण मी म्हणजे इंद्रिय नाही. कधी कधी डॉक्टर म्हणतात ना की भाऊसाहेब तुमचा पाय जखम बरी होत नाहीये, अम्प्यूट करायला लागेल. आपण म्हणतो कापून टाका चालेल. कधी कधी कान दगा देतो, कधी कधी डोळा दगा देतो, पण आपण असतो. हे जे आपण आहोत तो देहाच्या आत आहोत, जाणीव रूपाने अविनाशी जाणीव, ते खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे. देह इंद्रिय ही आपल्याला साधनभूत मिळालेली आहेत, साधन आहेत, जसं चष्मा आहे, टोपी आहे, फाउंटन पेन आहे, त्याप्रमाणे ही जी साधन आहेत त्या साधनांच्या आत मी आहे, ती साधनं वापरणारा, त्या मी संबंधी खुलासा होणं, तो मी समजणं, याला ज्ञान असं म्हणतात. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, हे आपल्या स्वतःबद्दलचं ज्ञान, की आपण देह मन बुद्धीच्या पलीकडं त्याच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणार आत्मस्वरूप आहोत. आणि विज्ञान म्हणजे आपण आत्मस्वरूप जरी असलो तरी देखील आपली एक प्रकृती आहे, कोणाची रागीट असेल, कोणाची काही ना काहीतरी असेल, दयाळू असेल, कृपा करणारी असेल, हे प्रकृतीचे गुण आहेत. तसं जगताची एक प्रकृती आहे, त्या प्रकृतीनी फसवलं न जाणं, कोणी कामी असेल, क्रोधी असेल, मत्सरी असेल, अहंकारी असेल, तरी देखील जसं आपल्या प्रकृतीच्या आत आपण ज्ञानस्वरूप आत्मा आहोत असं समजणं, तसं जगताच्या प्रकृतीच्या आत शेवटी आत्मतत्व आहे असं लक्षात येणं, याला विज्ञान असं म्हणतात. स्वरूपानंद असं म्हणतात की हे ज्ञान विज्ञानासकट अंगवलं, म्हणजे मला प्राप्त झालं. कशामुळं? सद्गुरु चरण उपासनेमुळं हे ज्ञान मला प्राप्त झालं. सगळा अभंग घेण्याचा विचार नाहीये. स्वामी म्हणे आम्ही न पडो संदेही, देहीची विदेही आत्मरूप. आता आम्ही संदेहामध्ये पडणार नाही, देह असतानाच आम्ही आत्मरूप आहोत. देहीची विदेही सप्तमी आहे, देह असतानाच देहाच्या आत आम्ही विदेह स्वरूपच आहोत, देहाच्या पेक्षा वेगळे आत्मरूप असं आमचं खरं स्वरूप आहे. स्वामी स्वरूपानंद या बोधामध्ये राहिले. आणि आता आपण ऐकलं की स्वामी माधवनाथ देखील अखेरपर्यंत या बोधामध्ये राहिले, आणि बाकीचं जे दिसत होतं त्यांचं जीवन ते आपल्याला शिकवण्यासाठी होतं. ते जीवन आपल्याला खुणावत होतं की माझ्यासारखे तुम्ही होऊ शकता, तुम्ही प्रसंगी जर तशा प्रकारे साधना कराल, अनुसंधान ठेवाल, ध्यान कराल, गुरुवाक्याचं चिंतन कराल, नामस्मरण कराल, मोठ्या भक्तिभावानी पूजा कराल, ज्ञानेश्वरी वाचाल, मर्म समजून घ्याल, तर तुम्ही देखील देहामध्ये असताना विदेह स्थिती भोगू शकता, तुम्ही देखील ते होऊ शकता. स्वामीजींचं हे दिव्य जीवन आपल्याला त्यांनी प्राप्त केलेल्या बोधाच्या कडक खुणावत आहे. हे प्रेमस्वरूप गुरुवर हा चरित्र ग्रंथ देखील साधकोपयोगी आहे. त्याच्यात स्वामीजींनी कशा साधना केल्या त्याच्या खुणा तुम्हाला सापडतील. त्यांनी विविध परिस्थितीवर कसा विचार केला त्याच्यावरून आपल्याला देखील आपले विचार सुधारण्याची संधी मिळेल. त्यांनी कसा संप्रदाय चालवला, ते संप्रदाय चालवणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. संप्रदायाची शुद्धी किंवा संप्रदायामध्ये अशुद्धी येऊ नये म्हणून, प्रदूषण होऊ नये म्हणून कसे त्यांनी प्रयत्न केले, ते कसे खंबीरपणे उभे राहिले, हे तर सर्व सांप्रदायिकांना, सर्व संप्रदायाच्या अध्वर्यूंना देखील मार्गदर्शक राहील. हे जे चरित्र आहे, हे चरित्र अशा तऱ्हेने अंतरंग व्हावं, स्वामीजी त्याच्यात उमटावेत, स्वामीजींची छबी प्रतिमा त्याच्यामध्ये यावी असा प्रयत्न केलेला आहे, तरी देखील ते तसं अवघडच काम आहे. पण यथाशक्य करण्याचा हा प्रयत्न ही देखील सद्गुरूंची पूजा म्हणून केला. याच्यामध्ये अनेकांचं सहाय्य लाभलं, या सगळ्यांच्या योगानी सगळ्यांनी ही वाङ्मयीन गुरुपूजा बांधली असं मला वाटतं. असा हा आगळा वेगळा स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये झालेलं स्वामीजींचं चरित्र प्रकाशन आणि स्वामी म्हणे आम्ही न पडो संदेही देहीची विदेही आत्मरूप असा स्वामी स्वरूपानंदांचा संदेश आपल्याला विशिष्ट तऱ्हेने आपलं जीवन परमार्थ प्रवण अधिकाधिक घडवण्याच्या दृष्टीने असं उपयोगी पडो मार्गदर्शक होवो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत. हरि हरि हरि.
स्वामीजींच्या आशीर्वचनाने आपण सारेजण तृप्त झालो आहोत. ती तृप्तता मोदिता हृदय गाभाऱ्यात साठवून प्रसन्न चित्ताने आपण आता पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं पूजन करूया. आपल्या सर्वांच्या वतीने बारामती केंद्रातले साधक सद्भक्त श्री शिरीष पावले आणि सौ वंदनाताई पावले पूजन करतील. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुराताई यांच्या समवेत हे गुरुपूजन आता संपन्न होणार आहे. हे पूजन सुरू असताना सद्भक्त सौ योगिता गोडबोले पाठक ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील ओव्यांचं गायन करणार आहे. मगाशी आपण जी स्वामीजींची अमृत वचन ऐकली, मी अनादि परमात्मा, मी प्रेम स्वरूप, मी आनंद स्वरूप, त्याच अर्थाच्या या ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत. आपण आता शांत चित्ताने या गुरुपूजनात सहभागी होऊया.
जाने
स्वामीजींची आरती करणार आहोत. सद्भक्त विलास दादा आरती म्हणतील. आपण सर्वांनी त्यात सहभागी होऊया.
अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दाविसी आता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिले अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाही भक्ति ने पाही ठेवी तो माधव आरती माधवनाथा आरती माधवनाथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
आता यानंतर ज्यांचं गुरुपूजन राहिलं आहे त्यांचं गुरुपूजन आज होणार आहे। स्वामीजी थोड्या वेळात फ्रेश होऊन येतील आणि त्यानंतर या पूजा सुरू